गॅरी संधू आणि नेहा कक्करचा आवाज रेडिओ सिटी 95 FM वर तुमच्या सोबत आहे. रगरग में कोल्हापूर सिटी आणि बिझनेस टायटन्स हे नावच किती युनिक वाटतं ना. आणि हे नाव तुम्ही भरपूर वेळा ऐकलं असेल, कारण का हा एक रेडिओ सिटीचा प्रतिष्ठेचा अवॉर्ड मानला जातो. आणि आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर मंजिरी मोरे, ज्या सिनेट अँड अकॅडमिक काउन्सिल मेंबर आहेत शिवाजी युनिव्हर्सिटीच्या, आणि त्यासोबतच चेअरमनसुद्धा आहेत शिक्षण प्रसारक मंडळाच्या. सो त्यांना मिळालेला आहे बिझनेस टायटन अवॉर्ड एक्सलन्स इन हायर एज्युकेशन कॅटेगरीमध्ये. तर मॅडम, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं हार्दिक स्वागत आहे रेडिओ सिटीमध्ये आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण का खूप मोठी अचीवमेंट आहे. सो या रेडिओ सिटीच्या इनिशिएटिव्ह बद्दल तुमचं काय मत आहे?
रेडिओ सिटीचा हा जो अवॉर्ड आहे एक्सलन्स इन हायर एज्युकेशन जो ते मला देत आहेत, तर त्यासाठी मी खूप आभारी आहे रेडिओ सिटीची. कारण हा जो अवॉर्ड आहे तो फक्त काय अप्रिसिएशनचा अवॉर्ड नाही आहे, बट यू आर रेकग्नायझिंग अ वर्क. तर आणि तोसुद्धा इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती, कारण तुम्ही दुबईला आम्हाला हा अवॉर्ड देत आहात. तर रेडिओ सिटी खूप मोठं काम करते आहे, कारण सगळ्यात पहिली मीडिया मला वाटतं रेडिओ मीडिया होती. टी व्ही मीडिया काय लोकं थोडंफार नंतर आफ्टरवर्ड झाली. तर मला खूप आनंद होतो आहे हा अवॉर्ड रिसीव्ह करताना, कारण ग्लोबली तुम्ही आम्हाला अक्लेम देत आहात आणि आम्हाला आमचं काम जे केलेलं आहे की पेन स्टॅकिंग जे एफर्ट्स आमच्या सगळ्या फॅमिलीनं असतील, आमच्या फॅकल्टीनं असतील, आमच्या कॉलेजने, आमच्या संस्थेने घेतलेले आहेत, ते कुठंतरी तुम्ही रेकग्नाईज करताय. आणि त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला जे तुम्ही अपॉर्च्युनिटी दिलेली आहे त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे रेडिओ सिटीची आणि अख्ख्या टीमची, की त्यांनी आमच्यासारख्या जुन्या हेरिटेज संस्थेच्या चेअरमॅनला किंवा त्या संस्थेला कुठंतरी रेकग्नाईज करायला पाहिजे ह्या हेतूनं तुम्ही मला अवॉर्ड देताय, त्यासाठी मी तुमची खूप खूप आभारी आहे.
नक्कीच. आणि मंजिरी मॅडम, तुमच्याकडून आम्हाला आणखीन काही गोष्टी जाणून घ्यायच्यात, म्हणजे तुमचं विजन काय आहे, तुम्हाला एक्झॅक्टली काय तुम्हाला अपेक्षित आहे या सगळ्यातून, आणि त्यामार्फत नक्कीच कोल्हापूरकरांना सुद्धा काहीतरी माहितीपूर्ण ऐकायला मिळेल. ऐकत रहा रेडिओ सिटी 95 FM, रग रग में कोल्हापूर सिटी.